चीनी मंडी .com पॉडकास्ट।
भारत सरकारकडून 60 लाख टन साखर निर्यात कोटा लागू। गेल्या काही दिवसांपासून सरकार साखर निर्यातीवर अनुदान देण्याची घोषणा करेल असं वाटत असतानाच सरकारनं यावर शिक्कामोर्तब केलं आहे। आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। केंद्र सरकारच्या या घोषणेमुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे। 60 लाख टन साखर निर्यातीवर हे अनुदान देण्यात येणार आहे। साखरेवर 6,268 करोड रुपये अनुदान मिळणार असून याचं वाटप साखर कारखान्यांच्या साखर उत्पादनानुसार करण्यात येणार आहे। देशात साखरेचा अतिरिक्त साठा मोठ्या प्रमाणात आहे, यामुळे साखर उद्योगाला संघर्ष करावा लागत आहे। हे लक्षात घेऊन साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। येणाऱ्या 2019-20 या हंगामासाठी साखर निर्यातीसाठी कारखान्यांना 10,448 रुपये प्रति टन या हिशोबानुसार अनुदान देण्याची मंजुरी कॅबिनेटनं दिली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमतींमध्ये सारखे चढ उतार येत आहेत, याचा प्रतिकूल परिणाम साखर उद्योगावर होत आहे। साखरेचं सरासरी उत्पादन मूल्य जवळपास 30,000 अधिक आहे, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत साखर विक्रीसाठी येणाऱ्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा देशातील साखर कारखान्यांनी केला आहे। साखर निर्यातीवरील अनुदानामुळे अतिरिक्त साखरही खपेल आणि शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी कारखान्यांनाही मदत होईल। हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। शेतकऱ्यांची देणी भागवल्यानंतरचं उर्वरित अनुदान कारखान्यांच्या खात्यावर जमा होईल। साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्याच्या हेतूनं सरकारनं साखरेच्या बफर स्टॉक निर्मितीला मंजुरी दिली होती। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची देणी भागवण्यात कारखान्यांना मदत मिळणार आहे। साखर उद्योगाला उभारी मिळावी यासाठी सॉफ्ट लोन, निर्यात अनुदान आणि साखरेच्या न्यूनतम विक्री मूल्यात वाढ यासारखे ठोस प्रयत्न केले आहेत।